पृथ्वीचिया पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा कीजे तया वही लिया गतिमंता आतू पवनु तो मी पंडू सुता शस्त्र धरा समस्ता माझी शरीरा मतो मी जेने साकड लिया धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करुनी दुसरे विजय लक्ष्मीये एक मोहरे केले त्रेती पाठी उभे ठाकूनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता जेने देवांचा मानू किवसिला धर्मासी जीर्णोद्धारू केला सोमवंशी उदयला सूर्य जोका तो हातीयेरू परजितया आतू रामचंद्र मी जानकी कांतू मकर मी पुच्छवंतू जळचरा माझी हरी हरी. आज विजयादशमी. भगवान श्री रामचंद्रांनी प्रभू रामचंद्रांनी लंकेश्वराचा वध केला तो आजचा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जाणारा. रामचंद्र आणि रावण यांचं जे युद्ध झालं ते न भूतो न भविष्यती. ज्ञानेश्वर महाराज देखील राम रावण झुंझुन्नले कैसे राम रावण जैसे असं त्याबद्दल म्हणतात. त्यांच्यासारखं युद्ध त्यांनीच करावं असं युद्ध झालं. या युद्धामध्ये रामचंद्रांजवळ रथ नव्हता. रामचंद्र जमिनीवर उभे राहून युद्ध करत होते आणि रावण हा रथामधून येऊन युद्ध करत असे. विभीषणाने रामचंद्रांना विचारलं की अशा प्रकारचं विषम युद्ध. तेव्हा रामचंद्र असं म्हणाले की शौर्य आणि धैर्य रूपी रथ आहे माझ्याजवळ. जो रथ आहे तो शौर्य आणि धैर्य रूपी दोन चाक असणारा रथ त्याच्यावर मी उभा आहे. रावणाजवळ नैतिक सामर्थ्य नाही. माझ्याजवळ नैतिक सामर्थ्य आहे. ही माझी शक्ती आहे असं रामचंद्र म्हणाले. सत्याऐंशी दिवस चाललेलं युद्ध असं म्हणतात की 80 दिवस इंद्र बसून पाहत होता आणि जेव्हा निश्चित झालं एक एक मोठे मोठे योद्धे रावणाचे गेले मारले गेले तेव्हा इंद्राने मदत देऊ केली. कोणाचा जय होतं हे पाहावं आधीच घाई करू नये अशा प्रकारचं धोरण इंद्राने देखील अवलंबिलेलं होतं. आणि जेव्हा निश्चित झालं की रावण आता राहत नाही इंद्रजीत देखील मारला गेला. जेव्हा इंद्रजीत मारला गेला युद्धाच्या पहिल्या दिवशी रावणाचा एक मुलगाच मारला गेला रामांच्या हातून आणि तिथून जी ही परंपरा सुरू झाली कुंभकर्ण मारला गेला इंद्रजीत मारला गेला तेव्हा मात्र रावण चांगलाच हादरला. कारण इंद्रजीत हा अपराजित योद्धा होता. आणि तेव्हा मंदोदरी म्हणायला लागली की आता तरी हे सर्व नाशक युद्ध थांबवा तेव्हा रावण म्हणाला की आता फार उशीर झालेला आहे. लोक असं म्हणतील की आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी रावणांनी युद्ध थांबवलं, बाकी आपल्या मुलाचीही त्याला फिकीर नव्हती, आपल्या बंधूंचीही त्याला फिकीर नव्हती. आता रावणाला रामाच्या हातून मरण्याखेरीज दुसरा पर्याय नाही असं रावण मंदोदरीला म्हणाला. आता माझी प्रतिष्ठा आहे, आता जिवंत राहून तरी काय करू. त्यामुळे राम आणि रावण यांच्यातलं जे युद्ध होतं ते तशाही तऱ्हेने जरी विषम पातळीवर होतं तरी नैतिक दृष्ट्या रामचंद्र फार फार उंच असे होते तर रावण अतिशय खाली गेलेला. ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हटले की आपण पया धनुष्य करूनी दुसरे, म्हणजे धनुष्य कोण आणि राम कोण हे समजणार नाही अशा त्वेषाने रामचंद्र लढले. जणू धनुष्यातून बाण सुटतात की रामचंद्रांमधून बाण सुटतात हे समजू नये अशा पद्धतीने राम लढले. तरी देखील रामचंद्रांच्या या त्वेषामाग अतिशय गंभीरता होती, अतिशय शांत वृत्ती होती. आज विजयादशमीचा दिवस त्याच्या बरोबरीनेच आज माता पार्वती देवीचं नवरात्र समाप्तीचा आजचा दिवस, आज विजयादशमी, तेव्हा नवरात्र उत्सव आज संपतो असा आजचा दिवस. दशमीच्या दिवशी अंबा सीमोल्लंघनाला निघाली, सिंहारूढ झाली, शुंभ निशुंभ यांचा तिने वध केला अशा प्रकारची वर्णन आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रथम ललिता पंचक स्तोत्र आपण ऐकणार आहोत. डॉक्टर सौ सुजाताताई कर्वे स्तोत्र म्हणतील, आपण सर्वजण ऐकू.
प्रातः स्मरामि ललिता वदनारविन्दम्, प्रातः स्मरामि ललिता वदनारविन्दम्, बिम्बाधरं पृथुलमौक्तिक शोभिनासम्, आकर्ण दीर्घनयनं मणिकुण्डलाढ्यां, मन्दस्मितं मृगमतोज्ज्वल फालदेशम्, प्रातर्भजामि ललिता भुजकल्पवल्लिम्, प्रातर्भजामि ललिता भुजकल्पवल्लिम्, रक्ताङ्गुलिं अलसत् अङ्गुलिपल्लवाढ्या, माणिक्यहीनवलयाङ्गद शोभमाना, पुण्ड्रेषु चाप कुसुमेषु सुनीर्दधानाम्, प्रातर्नमामि ललिता चरणारविन्दम्, प्रातर्नमामि ललिता चरणारविन्दम्। भक्तेष्टदाननिरतम् भवसिन्धुपोतम् पद्मासनादिसुरनायक पूजनीयम्। पद्माङ्कुश भज सुदर्शन लाञ्छनाढ्याम्। प्रातस्तु मे परशिवाम् ललिताम् भवानीम्। प्रातस्तु मे परशिवाम् ललिताम् भवानीम्। त्रय्यन्तवेद्य विभवाम् करुणानवद्याम्। विश्वस्य सृष्टि विलय स्थिति हेतु भूताम्। विद्येश्वरीम् निगमवाम् मनसातिदूराम्। प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम। प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम। कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति शीशाम्भवीति जगतां जननीतरेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति। यच्छोकपञ्चकमिदं ललिताम्बिकाया सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते। तस्मै दधाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यम् अनन्तकीर्तिम्।
हरि हरि हरि। श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी रचलेली ही विद्यास्वरूप श्री ललिता महा त्रिपुर सुंदरीच हे स्तोत्र जगज्जननी श्री माता ललिता देवी हिच्या मुख कमलाचं मी प्रातःकाळी स्मरण करतो। उदयाला येणाऱ्या सूर्याच्या बिंबाप्रमाणे जिचा अधरोष्ठ आरक्त वर्ण आहे, टपोऱ्या मोत्यांच्या अलंकारांनी तिचे नाक अत्यंत शोभायमान दिसत आहे। तिचे नेत्र कानापर्यंत लांब अर्थात अत्यंत विशाल आहेत। तिच्या कानांमध्ये रत्नजडित कुंडले शोभत आहेत। तिचे स्मित म्हणजे गालातल्या गालात हसणे हे अत्यंत मंद म्हणजे सौम्य। तिच्या भालप्रदेशी कस्तुरी तिलक अत्यंत सुंदर शोभा देत आहे। अशा श्री ललिता देवीचे मी प्रातस्मरण करतो असं आचार्य म्हणतात। हे आई श्री ललिता माते, मी प्रातःकाळच्या वेळी तुझ्या पुण्यकारक नामांचा उच्चार करतो। तू सकळ कामना पूर्ण करणारी असल्यामुळे तुला कामेश्वरी म्हणतात। तू त्रैलोक्याची मूर्तिमंत लक्ष्मीच असल्यामुळे तुला कमला असे म्हणतात। तू मानवी जीवनाला पूर्ण आनंदित करणारी म्हणून कमला हे तुझे नाव सार्थ आहे। तू भूतमात्रांच्या वाणीमध्ये वाग्देवतेच्या रूपाने वास्तव्य करीत आहेस अथवा तू प्रत्यक्ष सरस्वतीच आहेस म्हणून तुला वाग्देवता असे म्हणतात। स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही पुरांची तिन्ही देहांची तू अधिष्ठात्री देवता आहेस म्हणून तुला त्रिपुरेश्वरी असेही म्हटले आहे असं आचार्य म्हणतात. फार फार वर्षांनी हे ललिता पंच रत्न स्तोत्रम ऐकलं. पूर्वी आठवतं लहानपणी रेडिओवर हे सकाळी लागत असे. आता आपण सद्भक्त शेखरच्या बरोबर जोगवा म्हणणार आहोत. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापांची करावया झाडणी. हरी हरी.
एक एक ओळ म्हणूया एका मग. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी.
अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी.
मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी
त्रिविध तापांची तापांची करावया झाडणी.
त्रिविध तापांची तापांची करावया झाडणी
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. ऐसा जोगवा मागे न.
ऐसा जोगवा
ऐसा जोगवा मागे न.
ऐसा जोगवा मागे
द्वैत सारुनी माळ मी घाली न.
द्वैत सारुनी माळ मी घाले न.
हाती बोधाचा झेंडा मी घेईन.
हाती बोधाचा झेंडा मी घेईन.
भेद रहित रहित वारीसी जाईन.
भेद रहित रहित वारीशी जाईन.
ऐसा जोगवा मागे न.
ऐसा जोगवा मागे न.
नवविध भक्तीचा नवरात्रा.
नवविध भक्तीचा नवरात्रा.
तरुणी पोटी मागण्यान पुत्रा.
पोटी मागण ज्ञान मित्रा.
धरिन सद्भाव अंतरीचा मित्रा.
सद्भाव अंतरीचा मित्रा.
दंभ सासुर्या सांडीन तू पात्रा.
दंभ सासुर्या सांडीन तू पात्रा.
ऐसा जोगवा मागे न.
ऐसा जोगवा मागे न.
ऐसा जोगवा मागे न.
ऐसा जोगवा मागे न.
पूर्ण बोधाची घे न परडी.
पोधाची घेईन परडी.
आशा तृष्णेच्या पाडी न दरडी.
आशा तृष्णेच्या पाडी न दरडी.
मनोविकार विकार ಮಂಡಿ
ಮನೋವಿಕಾರ ವಿಕಾರ ಕರಿನ ಸುರಬಂಡಿ
ಅದ್ಭುತ ರಸಾಚಿ ಭರಿನ ದುರಡಿ
ಅದ್ಭುತ ರಸಾಚಿ ರಸಾಚಿ ಭರಿನ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
ಆತಾ ಸಾಧನಿ ಝಾಲೆ ಮೀ ನಿಸ್ಸಂಗ
ಆತಾ ಸಾಧನಿ ಝಾಲೆ ಮೀ ನಿಸ್ಸಂಗ
ವಿಕಲ್ಪ ನವರಾತಾ ಸೋಡಿ ಏಲಾ ಸಂಗ
ವಿಕಲ್ಪ ನವರಾತಾ ಸೋಡಿ ಏಲಾ ಸಂಗ
ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಹೇ ಸೋಡಿ ಎಲೆ ಮಾಂಗ
ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಹೇ
ಕೇಲಾ ಮೋಕಳಾ ಮಾರ್ಗ ಸುರಂಗ
ಕೇಲಾ ಮೋಕಳಾ ಮಾರ್ಗ ಸುರಂಗ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗುನಿ ಥೇವಿರಾ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾರುತಿ
ಜಾಉನಿ ನವಸ ಮಹಾದ್ವಾರಿ ಫೇಡಿಲಾ
ಜಾಉನಿ ನವಸ ಮಹಾದ್ವಾರಿ ಫೇಡಿಲಾ
ಏಕಾ ಜನಾರ್ದನಿ ಏಕಪಣೆ ದೇಖಿಲಾ
ಏಕಾ ಜನಾರ್ದನಿ ಏಕಪಣೆ ದೇಖಿ
ಜನ್ಮ ಮರಣಾತಾ ಫೇರಾ ಚುಕವಿಲಾ
ಜನ್ಮ ಮರಣಾತಾ ಫೇರಾ ಚುಕವಿಲಾ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
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 ಐತಾ ಜೋಗವಾ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
ಐತಾ ಜೋಗವಾ ಮಾಗೇನ
ಹರಿ ಹರಿ ವಿಲಾಸ್ ದಾದಾ ಏಕ್ ಭಜನ್ ಸಂತಿಲ್ ಅಂಬಾ ಶಂಕರಿ ಪರಮೇಶ್ವರಿ ಶಶಿ ಶೇಖರಿ ಅಂಬಾ
ಅಂಬ ಶಂಕರಿ ಪರಮೇಶ್ವರಿ ಶಶಿ ಶೇಖರಿ ಅಂಬ
ಪರಮೇಶ್ವರಿ ಶಶಿ ಶೇಖರಿ
ಅಂಬ ಶಂಕರಿ ಪರಮೇಶ್ವರಿ ಶಶಿ ಶೇಖರಿ
ಅಂಬಾಶಂಕರಿ ಪರಮೇಶ್ವರಿ ಶಶಿ ಶೇಖರಿ
ಸರ್ವೇಶ್ವರಿ ಜಗದೀಶ್ವರಿ ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಬಾ
ಸರ್ವೇಶ್ವರಿ ಜಗದೀಶ್ವರಿ
माधेश्वरी अम्बा सर्वेश्वरी जगदीश्वरी माहेश्वरी अम्बा जगदीश्वरी माधेश्वरी अम्बा सुंदरी गुणमंदिरी शुभशंकरी अम्बा शिवशंकरी अम्बरी गुणमंदिरी शिवशंकरी अम्बरी शिवशंकरी अम्ब कादंबरी श्वेता कादंबरी श्वेतांबरी हरिचोदरी अम्बा श्वेतांबरी हरिचोदरी अम्बशंकरी परमेश्वरी शशिशेखरी अम्बशंकरी परमेश्वरी शशिशेखरी सर्वेश्वरी जगदीश्वरी माहेश्वरी अम्बा सुंदरी गुणमंदिरी शिवशंकरी अम्बा शिवशंकरी अम्बा कादंबरी श्वेतांबरी हरिचोदरी कादंबरी श्वेतांबरी हरिचोदरी अम्बशंकरी परमेश्वरी शशिशेखरी अम्बा
शशिशेखरी अम्बा आजच्या दिवसाला अजून एक महत्वाची किनार आहे ती म्हणजे आजच्या दिवशी पांडवांनी आपलं अस्तित्व सगळ्या जगतामध्ये परत प्रगट केलं. त्यांचा अज्ञातवास संपला तो आजचा दिवस आहे. कीचकाचा जेव्हा वध झाला तेव्हा कीचकाला मारू शकेल असा योद्धा फक्त भीमच असू शकतो अशा अंदाजाने विराट राजावर कौरवांनी सगळ्या शक्तीनिशी आक्रमण केलं. तो आजचा दिवस पांडव विराट राजाकडे वेगवेगळ्या भूमिका घेऊन राहिलेले होते. सैरेंद्रीची भूमिका घेऊन द्रौपदी दासी म्हणून राहिलेली होती. भीम हा मुदपाक खाण्यामध्ये आचारी काम करत होता. युधिष्ठिर
विराट राजाबरोबर राजनीतीच्या गोष्टी आणि द्यूत खेळणं अशा उद्योगात मग्न होता. नकुल घोड्यांची निगा राखत होता आणि अर्जुन बृहन्नडाहून विराट राजाची मुलगी उत्तरा तिला नृत्याचे धडे शिकवत होता. अर्जुनाच्या नशिबाला एक वर्षभर त्याचा पौरुष हरपण्याचा शाप लागलेला होता. इंद्राच्या कृपेने झालेला अर्जुन या काळामध्ये काही काळ असं म्हणतात की स्वर्ग लोकी जाऊन दिव्य शस्त्र आणि अस्त्र यांचं शिक्षण घेऊन परत आला. पण त्या दरम्यान अर्जुन शिक्षणाकरता गेलेला असताना स्वर्गातल्या एका अप्सरेची मेनकेची अर्जुनावर नजर पडली आणि अर्जुन ज्या सभ्यतेने तिथं राहत होता त्यामुळे त्यांनी तिच्याबरोबर सहजीवन करण्यासाठी म्हणून नकार दिला. त्यामुळे तिने अर्जुनाला शाप दिला की एक वर्षभर तू नपुसक होऊन राहशील. हा शाप अर्जुनाला अर्जुनाच्या इच्छेने पण भोगायचा होता एक वर्ष तो या काळामध्ये अर्जुनाने निभावला. आजच्या दिवशी अर्जुन त्याच्या शापातूनही मुक्त झाला, त्याचं पौरुष त्याला परत मिळालं आणि या आक्रमणापासून कसा बचाव होणार याच्या संबंधी विराट राजा चिंता करत असताना युधिष्ठिरांनी त्याला तुमच्या जवळ असलेल्या नृत्य शाळेतल्या बृहन्नडेला तुम्ही युद्धाकरता पाठवा असा सल्ला दिला. विराट राजाचा मुलगा उत्तर त्याला घेऊन अर्जुन त्याचा सारथी बनून जात असताना त्यांनी एका मोठ्या वृक्षावर दडून ठेवलेली पांडवांची जी शस्त्र होती ती शस्त्र रथावर घेतली. आणि एक हाती कौरवांचा पराभव केला. असं असल्यामुळंच आपट्याच्या झाडावरती शस्त्र लपून ठेवलेली असल्यामुळं आपट्याची पानं आजच्या दिवशी सोनं म्हणून वाटण्याची प्रथा निर्माण झाली. अशा प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये नवरात्र उत्सव म्हणून पांडवांचा देखील विजय दिवस आणि प्रगट दिवस म्हणून आजचा दिवस साजरा होतो आणि त्याप्रमाणेच रामचंद्रांचा देखील विजय झाला त्या अर्थाने देखील आजची ही विजयादशमी साजरी केली जाते. रामचंद्रांवरचं अजून एक भजन विलास दादा आपल्याला सांगतील. रामचंद्र प्रभू रघुवंशनाथा.
大家
राम चंद्र प्रभु रघुवंश रामा
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 सीता पते जय जानकी रामा
सीता पते जय जानकी रामा
सीता पते जय जानकी रामा
सीता पते जय
जानकी रामचंद्र प्रभु रघुवंश
रामचंद्र प्रभु रघुवंश
अहिल्योद्धारक सगुना भी रामा
अहिल्योद्धारक सगुना भी रामा
अहिल्योद्धारक सगुना भी रामा
अहिल्योद्धारक सगुना भी रामा
रावण संहार को दंड 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 रामा
अयोध्या रामा पट्टाभिरामा
अयोध्या रामा पट्टाभिरामा
अयोध्या रामा पट्टाभिरामा
अयोध्या रामा पट्टाभिरामा
नव नव कोमल सीताई रामा
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 सीतापते जय जानकी रामा
सीतापते जानकी रामा
सीतापते जय जानकी रामा
सीतापते जय जानकी रामा
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा
सीतापते जय जानकी रामा
सीतापते जानकी
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा
अहिल्योद्धारक सगुणाभिरामा
अहिल्योद्धारक सगुणाभिरामा
रावण संहार को दंड रामा
रावण संहार को दंड
रामा अयोध्या रामा पट्टाभिरामा
अयोध्या रामा पट्टाभिरामा
नव नव कोमल सीताई रामा
नव नव कोमल सीताई रामा
सीतापते जय जानकी रामा
सीतापते जय जानकी रामा
सीतापते जय जानकी रामा
सीतापते जय जानकी रामा
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा
हरि हरि हरि। स्वामीजींनी देखील त्यांच्या जीवनामध्ये रामचंद्र हे दैवत मानलं। आपलं दैवत रामचंद्र, आपले गुरु रामचंद्र, स्वरूपानंदांचं नाव रामचंद्र असं होत। अवनी आता रामचंद्र मय सर्व भासत असे असं स्वामीजी म्हणतात। रामचंद्रांचं जे आचरण आहे ते साधकांना अत्यंत उपयोगी असं, मर्यादा पुरुषोत्तम असं रामचंद्रांना म्हटलं जात। सर्व सर्व क्षेत्रामध्ये मर्यादा राखून जे जीवन येईल ते जीवन असं रामचंद्रांच्या जीवनाचं वैशिष्ट्य होत। मर्यादा तोडणं हे रामचंद्रांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीही केलं नाही। आई समोर पुत्र म्हणून असणारी मर्यादा, वडिलांसमोर पुत्र म्हणून असणारी मर्यादा, पती धर्माची एक मर्यादा, राजधर्माची एक मर्यादा, मर्यादेच्या चौकटीमध्ये रामचंद्रांचं सर्व आयुष्य, सर्व जीवन रामचंद्रांनी व्यतीत केलं आणि तरी देखील ते अत्यंत धन्य असं जीवन जगले. रामचंद्रांच्या जीवनामध्ये तितिक्षा, सहन करणं हा गुण पराकोटी हा गेल्याचं दिसतं. सतत सहन करणं आणि प्राप्त परिस्थितीला पौरुषांनी तोंड देणं, ह्या दोन गोष्टी रामचंद्रांनी केल्या. रामचंद्र जिथं जिथं म्हणून गेले तिथं तिथं सौख्य त्यांच्या बरोबरच जणू गेलं. अनेक ऋषींच्या आश्रमामध्ये रामचंद्र गेले, तिथं त्यांनी शास्त्र चर्चा केली, मोठ्या नम्रतेने त्या ऋषींना नमस्कार करून जमिनीवर बसत असत. रामचंद्रांना त्यांच्या जीवनामध्येच हे परमात्मा आहेत असं मानणारे ऋषी होते. तसंच रामचंद्र हे राजा म्हणून जन्माला आलेले, राजा राम असाच त्यांचा उल्लेख केला जातो. राजपद त्यांच्याकडे अनेकदा चालून आलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना राजपदच देऊ केलेलं होतं, तिथून त्यांना वनवासात जायला लागलं. वनवासात जाताना देखील निषाद राज गुह त्यांनी रामचंद्रांना राज्य अर्पण केलं, रामचंद्रांनी ते नाकारलं. वालीचा वध केल्यानंतर वालीला अशी शंका आली की आपलं राज्य हा घेतो की काय, आपला वध नक्की कशा करता केला. रामचंद्रांनी ते राज्य नाकारलं, सुग्रीवाला राज्यावर बसवलं. रावणाचा वध झाल्यानंतर देखील त्या राज्यावर रामचंद्रांचाच अधिकार होता, रामचंद्रांनी ते राज्य नाकारलं. तिथं विभीषणाला राज्याभिषेक केला. भरतांनी दरम्यानच्या सर्व काळामध्ये आपण जे राज्य सांभाळतो आहोत ते रामचंद्रांचं सांभाळतो आहोत अशा भावांनी राज्य सांभाळलं. जणू राजसत्तेचा अधिपती होणं ही गोष्ट रामचंद्रांची वाटच पाहत होती. आजच्या दिवशी रावणवध केल्यानंतर लंकेमध्ये सर्व उत्तम व्यवस्था लावून रामचंद्र अयोध्येला परत गेले. तो दिवस आपण काही काळाने साजरा करणार आहोत, तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. रामचंद्रांचं जे वर्तन आहे त्याच्यामध्ये साधकोपयोगी असं वर्तन, आणि तो काळ फार मोठा आहे कारण त्यांच्या वनवासामध्ये ते अत्यंत साधकाला युक्त असं जीवन जगले. मध्यंतरी मी एक संवाद वाचला, तो संवाद होता विनोबाजी आणि महात्माजी यांच्या मधला. तुलसी रामायण वाचत असताना महात्माजी थांबले आणि म्हणाले की सीतामाईंचे दागिने, त्यांनी जसे रावण त्यांना पळून जात होता तसे मध्ये मध्ये दागिने सोडून दिले, आणि रामचंद्र आणि लक्ष्मण सीतामाईंचा शोध घेत जात असताना त्यांना ते दागिने कर्मांनी सापडले. कोणत्या बाजूने सीतामाईंना नेलेलं आहे एवढं त्यामुळं कळलं. पण हे दागिने सीतामाईंचे आहेत याचा तपास करण्यासाठी दागिने तर सापडलेले होते. लक्ष्मणांनी सीतामाईंच्या पायात जे दागिने घातले जातात तर ते दागिने लक्ष्मणांनी ओळखले, म्हणाले की हे सीतामाईंचे दागिने आहेत. तर महात्माजी असं म्हणाले की असं कसं शक्य आहे, सीतामाईंच्या अंगावर असलेले इतर दागिने लक्ष्मणाला कसे ओळखता आले नाहीत, हे जरा असंभवनीय वाटत. त्याच्यावर विनोबा म्हणाले की तुलसीदासांनी न लिहिलेलंही काही वाचायला पाहिजे. रामचंद्रांना एकही दागिना ओळखता आला नाही हे याच्यातलं जास्त महत्वाचं वर्म आहे असं विनोबाजी म्हणाले. पायातलंही नाही आणि कोणतेच नाही, एकही दागिना रामचंद्रांना ओळखता आला नाही, लक्ष्मणांनी पायातले तरी दागिने ओळखले. म्हणजे संसारात राहून कसं अलिप्त राहायचं हे याच्यात तुलसीदासांना सांगायचंय असं विनोबाजी महात्माजींना म्हणाले. तेव्हा मात्र महात्माजी अचंबित झाले. ते म्हणाले तुमचा अर्थ काढण्याची तुमची जी बुद्धी आहे, साधकोपयोगी अर्थ काढण्याची बुद्धी, ही मोठी विलक्षण दिसते. रामचंद्र संसारात असताना देखील किती अलिप्त होते हे याच्यावरून दिसतं. लक्ष्मणाची भक्ती जशी दिसते तशी, अशा प्रकारे विनोबाजींनी अर्थ काढला. स्वामीजींनी रचलेलं एक रामचंद्रांवरचं पद सद्भक्त गौरी म्हणेल, जय जय प्रभु कमल वदन कमल लोचना रामा. हरी
जय जय प्रभु कमल वदन कमल लोचना रामा, जय जय प्रभु कमल वदन कमल लोचना रामा कमल लोचना. पितृवचन प्रतिपाल घोर विपुल प्रयातन, पितृवचन प्रतिपाल घोर विपुल प्रयातन, आदिनाथ धनु भंजन आदिनाथ धनु भंजन सत्व पायणा रामा कमल लोचना. जय जय प्रभु कमल वदन कमल लोचना रामा कमल लोचना. क्रूर दैत्य शरणा मातृभाव कुल रक्षण शरणागत उद्धारण भ्रातृभाव कुल रक्षण गुरु वशिष्ठ वचन शरण गुरु वशिष्ठ वचन शरण आत्म ध्यान दारामा कमल लोचना जय जय प्रभु कमल वदन कमल लोचना रामा कमल लोचना तारी तारिया दीना तारी तारिया दीना आ तारी तारिया दीना नित्य येत पद शरणा तारी तारिया दीना नित्य येत पद शरणा माधव करी तव ध्याना माधव करी तव ध्याना गात तव गुणा रामा कमल लोचना जय जय प्रभु कमल वदन कमल लोचना रामा कमल लोचना कमल लोचना कमल लोचना
हरी 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 या कमल वदना कमल लोचना कमल हस्त कमल पाद म्हणजे कमलाप्रमाणे अलिप्त अशा रामचंद्रांचं आपण एक 5 मिनिट नामस्मरण करू. सर्वजण शांत बसलेले आहेत, सर्वांचे डोळे मिटलेले आहेत. कोणाचंही मन हालचाल करत नाहीये. आत हृदयाकडे दृष्टी आहे. आणि तिथं प्रभू कमल वदन कमल नयन राम विराजमान आहेत हृदयाच्या ठिकाणी. त्यांच्या असण्याचं सुख आपल्या चित्ताला बुद्धीला मनाला अंतःकरणाला व्यापून राहिलेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री
राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु राम बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर हरि 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 हरि। मंडळी आजचा दिवस पूर्ण मुहूर्ताचा दिवस समजला जातो आपल्या श्रद्धेप्रमाणे, त्यामुळं आता अशा रीतीने आंतरिक पवित्रता संपादन करून त्याचा अनुभव घेतल्यानंतर आजच्या या मुहूर्ताच्या दिवसाप्रमाणे आपल्याला जे जे उत्तम चांगलं करणं आपण योजलेलं असेल ते करावं। कोणाला सोनं विकत घ्यायचं असेल, कोणाला जावळ्याला आपट्याचं पान द्यायचं असेल, मी आशा करतो की यावर्षी तरी मला मिळेल। तशी शक्यता आहे की नाही माहित नाही, पण दरवर्षी जसं काशीचं जावे नित्य वदावे म्हणतात तशा प्रकारे आशा करायला काय हरकत आहे। आणि तसंच इथल्या समस्त जावई वर्गाला देखील आपट्याचं पान, सोन्याचं आपट्याचं पान मिळव, आपट्याचं पान नाही का सोन्याचं पान मिळव। या दसऱ्याच्या सर्व साधक वर्गासाठी म्हणून शुभेच्छा, नाही का विलास मंडळाच्या वतीने हा दसरा सगळ्यांना अत्यंत आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा जावो अशी मनोकामना मी व्यक्त करतो। हरिओम तत्सत्। हरी हरी।